आरती की संदास बाबाची, की संदास बाबाची, धरमदास बाबाचा, धरमदास बाबाचा पुण्यशील शिष्याची। कोलंबीच्या मठामधून टाकड घाटी आले बाबा, टाकड घाटी आले, पत्न्या पदरी होत्या, पत्न्या पदरी होत्या, त्यांना मस्तक नमविले। भक्त भाविकांना चमत्कार दर्शविले, चमत्कार दर्शविले, गुरु पासुनी अंतर, गुरु पासुनी अंतर, 24 मैल ठेविले। संतती नव्हती म्हणूनी फकीरा डांगरे आला, फकीरा डांगरे आला, निस्वार्थ सेवे कारणे, निस्वार्थ सेवे कारणे, निस्सिम भक्त झाला। वेक्तो बाबा महान तपस्वी योगी अवतरला, तपस्वी योगी अवतरला, बहु दिवसाची पुण्याई, बहु दिवसाची पुण्याई, आज आले पळाला। टाकड घाट गावी तेरा शिष्य जाहले, तेरा शिष्य जाहले, हिरा परी चमकोनी, हिरा परी चमकोनी, विक्तु बाबा वर आले। अनंत भक्त नमले चरणी त्यांना रक्षिले, चरणी त्यांना रक्षिले, प्राणपणे दलितांना, प्राणपणे दलितांना, बोधामृत प्राशिले। पाठीवरती फोड केला दुष्ट जाण त्यांनी, केला दुष्ट जाण त्यांनी, तया मारण्या केला, तया मारण्या केला, बेत त्यांच्या शिष्यानी। नरकवास पदरी येईल मारू नका कोणी, तयाला मारू नका कोणी, परिणामे ठरविले, परिणामे ठरविले, तर जो जडतो या क्षणी। संत माऊली समाधी पावली टाकड घाटाची, पावली टाकड घाटाची, बोरी ठाणेदाराला, बोरी ठाणेदाराला, घडली प्रचिती क्रियेची। दुर्वी पूर्वी जैसी इच्छा राहील भक्तांची, इच्छा राहील भक्तांची, दासाला या लाभो, दासाला या लाभो, ही संधी शिवेची। ओवाळू आरती की संदास बाबाची, की संदास बाबाची, धरमदास बाबाचा, धरमदास बाबाचा पुण्यशील। शिष्य